मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, या अनुत्तरित प्रश्नासहच गर्भवती जानकीला गंगा पार पोचवून मोठ्या कष्टानं सौमित्री परत फिरला. प्राप्त कर्तव्य म्हणून श्रीराम राज्यकारभार पाहू लागले. इकडं सीता महात्मा वाल्मिकींच्या हाती लागली. त्यांनी तिचं कन्येप्रमाणे पालन केलं. यथाकाली तिला जुळी अपत्य झाली. त्या रामनंदनांना भूतपिशाचांची बाधा होऊ नये म्हणून वाल्मिकींनी अभिमंत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या शरीराभोवती फिरवले. कुश आणि लव असंच त्यांचं नामकरणही केलं. वाल्मिकींच्या नेतृत्वाखाली ती बालकं मोठी झाली. शैशवावस्था संपून जाणती दिसू लागली. सर्व विद्यांच्यामध्ये, कलांच्यामध्ये आणि युद्धशास्त्रामध्ये प्रवीण झाली. आता ती 12 वर्षाची झाली आहेत. इकडे अयोध्यापती श्रीराम कर्तव्य बुद्धीनं अयोध्येचं राज्य चालवित होते. त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ आरंभला. त्या यज्ञासाठी सहस्रावधी राजे, मुनी आणि प्रजाजन अयोध्येमध्ये जमले आहेत. मुनिवर्य वाल्मिकीही आपल्या शिष्यांसह आले आहेत. हे शिष्य म्हणजेच बालवीर कुश आणि लव. त्रिकालद्रष्ट्या वाल्मिकींनी कुश आणि लव यांना आज्ञा केली.
रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्री रामायण, गा बाळानो श्री रामायण, गा बाळानो श्री रामायण, गा बाळानो श्री रामायण. जन पुनित सदनाम दुनी नरादि पांचा निवास स्थानी, मुनिजन पुनित सदनाम दुनी नरादि पांचा निवास स्थानी, उपमार्गातुन राजपथातुन, उपमार्गातुन राजपथातुन मुक्त दरवळो तुमसे गायन, मुक्त दरवळो तुमसे गायन, गा बाळानो श्री रामायण, गा बाळानो श्री रामायण. रसाल मुले फले सेवुनी, रसाल ताख्या स्वरात भरुनी, रसाल मुले फले सेवुनी, रसाल ताख्या स्वरात भरुनी, अचूक घेत जा स्वरा मिळवुनी, अचूक घेत जा स्वरा मिळवुनी, लय तालांचे पाळा बंधन, लय तालांचे पाळा बंधन, गा बाळानो श्री रामायण, गा बाळानो श्री रामायण. नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा, नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा, उत्सुक होऊन श्रवणा करिता, उत्सुक होऊन श्रवणा करिता, करवितील ते तुम्हा निमंत्रण, करवितील ते तुम्हा निमंत्रण, गा बाळानो श्री रामायण, गा बाळानो श्री रामायण. सर्ग क्रम ख्या पुरता ध्यानी, आ, 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 सर्गक्रम ख्या पुरता ध्यानी सर्गक्रम ख्या पुरता ध्यानी भाव उमटुया स्पष्ट गायनी थोड़े थोड़े गात प्रतिदिनी थोड़े थोड़े गात प्रतिदिनी पूर्ण कथेचे साधा चित्रण पूर्ण कथेचे साधा चित्रण गाबाणो श्री रामायण गाबाणो श्री रामायण नका सांगुरे नाम ग्रामवा स्वतास माझे शिष्यच म्हणवा नका सांगुरे नाम ग्रामवा नका सांगुरे नका सांगुरे नका सांगुरे नाम ग्रामवा स्वतः समाचे शिष्यच म्हणवा स्वरात ठेवा हास्य गोडवा स्वरात ठेवा हास्य गोडवा योग्य ते वढे बोला भाषण योग्य ते वढे बोला भाषण गाबाणो श्री रामायण गाबाणो श्री रामायण स्वये ऐकता नृप शत्रुंजय संयत असुद्या मुद्रा अभिनय स्वये ऐकता नृप शत्रुंजय संयत असुद्या मुद्रा अभिनय काव्यन वेहा अमृत संचय काव्यन वेहा अमृत संचय आदरील त्या रघुकुल भूषण आदरील त्या रघुकुल भूषण गाबाणो श्री रामायण गाबाणो श्री रामायण नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा काय धनाचे मूल्य मुनिजना काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्रीरामार्पण अवघ्या आशा श्रीरामार्पण श्रीराम 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 श्री